श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। पंधराव्या अध्यायातील 16व्या श्लोकावरचे निरूपण सुरू आहे। क्षर आणि अक्षर या दोन पुरुषांबद्दल माऊली आपल्याला विस्तृत माहिती देत आहे। क्षर पुरुष कशाला म्हणतात, अक्षर पुरुष कशाला म्हणतात, कशा प्रकारे यांची दोघांची मैत्री झाली, ते एकाच गावात राहतात, हे संपूर्ण जग स्थावर जंगमात्मक सर्व वस्तू ज्याला नामरूप आहे, असं सर्व काही या दोन पुरुषांचाच विस्तार आहे। हे पूर्ण जग आपल्याला या दोन पुरुषांमध्ये क्लासिफाई करता येतं, एक क्षर दुसरा अक्षर। क्षर पुरुष लंगला लूला लोळा पांगळा उपाधी तंत्र असा असल्यामुळे आणि चैतन्य ओढून चैतन्य पांघरून तो असल्यामुळे तो चैतन्याची उपाधी तंत्र आहे। पुढे या पुरुषांचं कसं काय होते आणि कशाप्रकारे या दोन पुरुषांना डावलून तिसरा पुरुष येतो, त्याची माहिती आपण ऐकूया। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। एवं जीव चैतन्याघवे हे क्षर पुरुष जाणावे, आता रूप करू बरवे अक्षरासी। तरी अक्षरू जो दूसरा पुरुष पै धनुर्धरा, तो मध्यस्थू गा गिरिवरा मेरू जैसा। जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी, इही न भेदे तिही भागी, तैसा दोही ज्ञाना ज्ञानांगी पडे नाजो। ना येथ यथार्थ ज्ञाने एक होणे, नान्यत्वे दुजे घेणे, ऐसे निखळ जे निणणे ते चिते रूप। पासुता निशेष जाये, ना घट भांडादिके होये, तया मृत्पिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे। याप्रमाणे सर्व जीव चैतन्य हे क्षर पुरुष आहे असे समजावे। आता अक्षर पुरुषाची चांगली कल्पना येईल असे वर्णन करून सांगतो। तर अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष आहे तो यथार्थ ज्ञान आणि विपरीत ज्ञान यांच्या मध्यभागी आहे। म्हणजे मी देह आहे किंवा मी आत्मा आहे, या दोघांच्या मध्यभागी हा अक्षर पुरुष बसलेला आहे। ज्याप्रमाणे मेरू पर्वत हा मोठमोठ्या पर्वतांच्या मध्यभागी आहे, कारण की तो मेरू पर्वत पृथ्वी पाताळ आणि स्वर्ग या तीन लोकांमुळे तीन ठिकाणी वाटला जात आहे, त्याप्रमाणे जो ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान आणि अज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान, यथार्थ ज्ञान काय मी आत्मा आहे, विपरीत ज्ञान काय मी देह आहे, या दोहोंशी संबंध करीत नाही, मध्यभागी असतो। यथार्थ ज्ञानाने मी ब्रह्म आहे असे समजत नाही आणि विपरीत ज्ञानाने मी देह आहे असेही समजत नाही। मी ब्रह्म अशा यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशी एक न होणे अथवा विपरीत ज्ञानाने द्वैत न घेणे, याप्रमाणे यथार्थ ज्ञान आणि विपरीत ज्ञान ही दोन्हीही जेथे नाहीत असे निव्वळ जे अज्ञान, तेच त्या अक्षर पुरुषाचे स्वरूप होय। मातीचा धूळपणा पूर्णपणे जातो आणि घागर किंवा भांडे काही होत नाही अशा त्या चिखलाच्या गोळ्यासारखे जे अक्षर पुरुषाचे स्वरूप, ते मध्यस्थ आहे। पै आटोन गेलिया सागरू, मग तरंगू ना नीरू, तयाऐशी अनाकारुजे दशागा पार्था जागणे तरी बुडे परी स्वप्नाचे काही न मांडे तैसिये निद्रे सांगडे निहाळिजे विश्वागवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे तिये अज्ञान दशे केवळे अक्षरू नाव अजामे काम अजामणता जन्म नाही त्यासी नाशू कैसा काही या लागी अक्षरूपाही अज्ञान घन सर्वाकळी सांडिले जैसे चंद्रपण उरे अवसे रूप जाणावे तैसे अक्षराचे पै सर्वोपाधी विनाशे हे जीवदशा जेथ पैसे फळ पाकांत जैसे झाड बीजी। समुद्र हा आटल्यावर मग लाटा शिल्लक उरत नाही, पाणीही शिल्लक राहत नाही, त्यासारखी जी आकार रहित अवस्था आहे। अर्जुना, जागणे तर पार नाहीसे होते, परंतु स्वप्नाचा काही आरंभच होत नाही अशी जी गाढ निद्रा, त्या गाढ निद्रेसारखे या अक्षर पुरुषाचे स्वरूप समजावे। संपूर्ण विश्वाचा भास नाहीसा होतो आणि आत्मबोध प्रकाशित होत नाही, त्या केवळ अज्ञान अवस्थेला अक्षर हे नाव आहे। अज्ञानाला श्रुतीमध्ये अजा म्हटले आहे, त्याचा अर्थ जन्म नाही असा आहे। आणि अशांचा, ज्या अज्ञानाचा नाश कोटचा आणि कसा, म्हणून अज्ञान घन हे अक्षर समज। सर्व काळांनी रहित असे चंद्राचे कलाशून्य मूळ स्वरूप जसे अमावस्येला दिसते, त्याप्रमाणे अक्षराचे स्वरूप आहे असे समजावे। फळ पिकल्यावर झाड जसे लीन रूपाने त्या बीजामध्ये येऊन राहते, त्याप्रमाणे सर्व स्थूल आणि सूक्ष्म उपाधी या उपाधींचा नाश झाल्यावर ही जीवदशा जेथे लीन रूपाने राहते तैसे उपाधी उपहित थोको नीठाके जेथ तया ते अव्यक्त बोलती गा जयासी का बीज भावो वेदांती केलाय सावो तो तया पुरुषा ठावो अक्षराचा जेथुनी अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे जीवत्व जेथुनी किरीटी विश्व उठविताची उठी ते उभय बोधांची मिठी अक्षरू पुरुषु एरुक्षरू पुरुषु काजनी जिही खेळे जागृती स्वप्नी तिया अवस्था जो दोन्ही विया लागा। क्षर पुरुषाची देहाधी उपाधी आणि त्या उपाधीच्या संबंधाने असणारा क्षर पुरुष म्हणजे तो उपहित झाला, ही दोन्ही जेथे लीन होऊन राहतात त्याला अर्जुना अव्यक्त असे म्हणतात। म्हणजे ती उपाधी आणि तो क्षर पुरुष ज्या ठिकाणी दोन्ही लीन होतात त्याला अव्यक्त म्हणतात। जेव्हा आत्मा निघतो त्या व्यक्तातून अव्यक्तात लीन होतो, म्हणजे ती अव्यक्त अवस्था, ज्या अव्यक्ताला वेदांताने बीजभाव असे नाव दिले। बीजभाव म्हणजे झाड मोडते आणि बीजात सामावते आणि बीजापासून पुन्हा झाड निर्माण होते, असा बीजभाव असे नाव दिले ते या अक्षर पुरुषाचे राहण्याचे ठिकाण आहे। ज्या अव्यक्तापासून विपरीत ज्ञान जागृती आणि स्वप्न या अवस्थांचा विस्तार करून अनेक बुद्धीच्या तरंगरूपी रानात शिरले असते, ज्या अव्यक्तापासून जीवत्व ही कल्पना विश्व या कल्पनेला उत्पन्न करीत उठते आणि त्या दोन्ही कल्पनांचा जेथे लय होतो तो असा हा अक्षर पुरुष समजावा. याविरुद्ध दुसरा जो क्षर पुरुष जो आपण आधी वाचला ऐकला तो जगामध्ये जागृती आणि स्वप्न या दोन्ही अवस्थांनी खेळतो. तो जागा पण असतो आणि तो झोपतो पण, म्हणजे त्याला स्वप्न पण पडतं. म्हणजे माणूस त्या दोन अवस्था जो अक्षर पुरुष स्वतः प्रसवलेला असतो. पै अज्ञान घन सुषुप्ती ऐसैसी जे का ख्याती या उणीये की प्राप्ती ब्रह्माची जे साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्म भाऊ साचो कारा म्हणो येता परी प्रकृती पुरुषे दोनी अभ्रे जाली जिये गगनी क्षेत्र क्षेत्रज्ञो स्वप्नी देखिला जिये हे असो अधो शाखा या संसार रूपा रुखा मूळते पुरुषाक्षराचे हा पुरुषु का म्हणजे जे पूर्णपणेची निजे पै मायापुरी पहुणजे तेणे ही बोले. ज्या अवस्थेला अज्ञान घन सुषुप्ती, अज्ञान घन सुषुप्ती असे प्रसिद्ध नाव आहे, त्या अवस्थेच्या प्राप्तीलाच आम्ही ब्रह्म प्राप्ती म्हटले असते. पण हिच्यामध्ये एक उणीव आहे, नाहीतर हीच ब्रह्माची प्राप्ती असे म्हटले असते. खरोखर अर्जुना जर हा अक्षर पुरुष पुन्हा स्वप्न आणि जागृती या अवस्थापर्यंत आला नसता तर यालाच खरोखर ब्रह्मभाव म्हणता आले असते. परंतु प्रकृती व पुरुष हे ढग ज्या आकाशामध्ये उत्पन्न झाले आहेत, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हेच कोणी स्वप्नातील पदार्थ ज्या निद्रेत दिसतात, ती निद्रा जो अक्षर पुरुष आहे. हे राहू दे, खाली शाखा आणि वर मूळ असलेल्या या संसार वृक्षाला अक्षर पुरुष हेच मूळ आहे, कारण ते अज्ञानात आहे. याला पुरुष का म्हणायचे, तर हा आपल्या स्वरूपाने पूर्णच आहे. शिवाय हा या मायापुरीमध्ये निजतो, या शरीरामध्ये निजतो, त्या कारणानेही याला पुरुष असे नाव ठेवतात किंवा पुरुष असे म्हणतात. आणि विकारांची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी नेणी जे जिये माझारी ते सुषुप्ती गाही म्हणून यया पैसे शरणे पानसे आणि कही हान नाशे ज्ञानाउणे या लागे हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू केला देखसी थोरू सिद्धांताचा ऐसे जीव कार्य कारण जया माया संगूची लक्षण अक्षर पुरुषु जाण चैतन्यते. आणि विकारांची एरझार हा जो एक विपरीत ज्ञानाचा प्रकार आहे, तो प्रकार ज्या सुषुप्ती अवस्थेमध्ये समजत नाही, ती सुषुप्ती हा अक्षर पुरुष आहे. म्हणून याला स्वभावतः नाश नाही आणि हा पुरुष ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने कधीही नाश पावत नाही. याचा नाश करायचा असेल तर फक्त याचा ज्ञानानेच नाश होऊ शकतो. एवढ्याकरिता वेदांत शास्त्रामध्ये हा अक्षर आहे अशा सिद्धांताची मोठी प्रसिद्धी आहे असे दिसून येईल. याप्रमाणे जे चैतन्य जीवरूपी म्हणजे अक्षर पुरुष जीवरूपी कार्याचे हे कारक आहे आणि मायोपाधीचा मायेच्या उपाधीचा आश्रय करून असणे हेच ज्याचे स्वरूप आहे, त्या चैतन्यास अक्षर पुरुष असे नाव दिलेले आहे. अशा प्रकारे क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष या दोन्ही पुरुषांची माहिती या 16व्या श्लोकातून आपल्याला मिळालेली आहे. आणि आता या 17व्या श्लोकापासून जो पुरुषोत्तम किंवा जो उत्तम पुरुष या दोहूंहून जो वेगळा आहे आणि ज्याला परमात्मा असे म्हणतात, आत्म्याच्याही वर जो परमात्मा म्हणून आहे आणि तो तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून राहतो, तिन्ही लोकांना धारण करून राहतो, तो अव्यय आणि ईश आहे म्हणून त्याला ईश्वर असे म्हणतात, असा तो उत्तम पुरुष, त्याची माहिती आपल्याला 17व्या श्लोकात मिळणार आहे आणि तो भाग आपण उद्या घेऊ, कारण आज जर सुरुवात केली तर मग त्यामध्येच अडथळा येईल, त्याला थांबावं लागेल आणि त्याला तो भाग इतका सुंदर असेल की त्याला थांबवता येत नाही मध्ये, म्हणून आज आपण इथेच विश्रांती घेऊया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.